93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में टाइम हो गया है आज का तीन का
मॉर्निंग नंबर वन पर आज का तीन
एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं जगभराचं लक्ष लागून होतं तिच्याबद्दल आपण मग आजपासून बोलतो आहोत. वेस्ट इंडिज ठरलं सरस आणि जिंकला त्यांनी विश्वचषक T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे वेस्ट इंडिजनं. फायनल्समध्ये इंग्लंडला हरावं लागलं, इंग्लंडसाठी सुद्धा भरपूर टाळ्या. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट त्र्यंबकेश्वरला गर्भगृहामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. पूजक तुंगार आणि शागिर्द यांनाच परवानगीचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. एकूणच जो गाभारा आहे जे गर्भगृह आहे ते प्रचंड छोटं आहे आणि कुंदट वातावरण आहे त्यामुळे अशा स्वरूपाचा विचार केला जातो आहे. एकूणच हा जो मुद्दा आहे हा खूप जास्त महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. आजकाल सगळ्यांच्या चर्चेचा एक महत्त्वपूर्ण बिंदू ठरलेला आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये तिसरी महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवसासोबत जोडली गेलेली ती म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या संपूर्ण शहरामध्ये खूपशा सोशल ॲक्टिव्हिटीज सध्या पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात पाणी वाचवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत लोकांच्या करवी असतील किंवा संस्थांच्या करवी असतील ते प्रचंड वाढत चाललेले आहेत. नानाविध शाळा वेगवेगळे उपक्रम हाताळत आहेत, वेगवेगळे लोक स्वयंप्रेरणेनं पाणी वाचवण्यासाठी पुढे येत आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थासुद्धा प्रयत्नशील आहेत आणि गव्हर्नमेंटचे प्रयत्न तर चाललेलेच आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जी मंडळी ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन दाखवत आहेत त्या सगळ्यांना टाळ्या, त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवत चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय बजाते राहो.